हेलो,
हेलो।
मैं विजय बोल रहा हूँ। होम क्रेडिट से आपके पर्सनल लोन का थोड़ा अमाउंट ड्यू है, ₹15,791, जो 7 महीनों से बाकी है। मैं बस आपसे पूछना चाहता था, आप कब तक पेमेंट कर पाएंगे?
क्या नाम से?
मला वाटते तुम्ही चुकीच्या व्यक्तीशी बोलत आहात। मी संजय
हेलो
हंबीर चंद। मला वाटते तुम्ही चुकीच्या
संजय।
व्यक्तीशी मी संजय हंबीर चंदाने से बात करण्याचा प्रयत्न करत होतो। त्यांच्या लोनच्या संबंधात त्यांना मदत करण्याचा
माझं नाव शीला दीपक कसबे आहे, संजय हंबीर चांदणे नाही आहे।
मला वाटते तुम्ही चुकीच्या व्यक्तीशी बोलत आहात। मी संजय हंबीर चंदाने से बात करण्याचा प्रयत्न करत होतो। त्यांच्या लोनच्या संबंधात त्यांना मदत करण्याचा माझा उद्देश आहे। तुम्हाला माहित असेल तर कृपया त्यांना माझा संदेश द्या। धन्यवाद।